आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंजाबमधल्या आदमपूर वायुदल तळाला भेट देत पंतप्रधानांनी साधला जवानांशी संवाद. राज्यात कृत्रिम वाळूबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत 94% विद्यार्थी उत्तीर्ण. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या परीक्षांचे निकालही जाहीर. आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचं पदकांचं शतक. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाच भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदलानं धूळ चारली, त्यामुळे दहशतवाद्यांना लपून बसता येईल अशी जागाच आता पाकिस्तानमध्ये उरलेली नाही, असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंजाबमध्ये आदमपूर इथल्या वायुदलाच्या तळाला त्यांनी काल भेट दिली आणि जवानांशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरमध्ये सेना दलांनी बजावलेल्या कामगिरीचा, सैनिकांच्या शौर्याचा त्यांनी गौरव केला. ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात अभिमान आणि एकीची भावना अधिक बळकट झाली असल्याचं ते म्हणाले.
आप सभीने कोटी कोटी भारतीयों का सीना चौड़ा कर दिया है, हर भारतीय का माथा गर्व से ऊंचा कर दिया है, आपने इतिहास रच दिया है. आज से अनेक दशक बाद भी जब भारत के इस पराक्रम की चर्चा होगी तो उसके सबसे प्रमुख अध्याय आप और आपके साथी होंगे. आप सभी वर्तमान के साथ ही देश की आने वाली पीढ़ियों की और उनके लिए भी नई प्रेरणा बन गए. मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स, नेवी और आर्मी के सभी जाबाजों, बीएसएफ के अपने शूरवीरों को सैल्यूट करता हूं.
भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज शपथविधी होणार आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. न्यायमूर्ती गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश असतील. नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसंच बांधकाम क्षेत्राला पर्यायी आणि टिकाऊ साधन उपलब्ध व्हावं, यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचं उत्पादन आणि वापर करण्याच्या धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना कृत्रिम वाळू निर्मिती केंद्र स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे. या निर्णयाबरोबरच कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबवण्यालाही बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं म्हणजेच आयटीआयचं सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे अद्ययावतीकरण करण्यालाही मंजुरी देण्यात आली. तसंच राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या नागपूर इथल्या उपकेंद्राला मौजे चिंचोली इथली सुमारे 20 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात मेट्रोचं जाळं अधिक विस्तारित करण्यासाठी तसंच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल मुंबईत दिली. राज्यातील नागरी क्षेत्रातील विकास कामांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा सुमारे 94% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ऐकूयात याविषयी अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
10वीच्या नियमित परीक्षेसाठी यंदा राज्यातील 9 विभागीय मंडळातून 15,46,579 नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,55,433 जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1.71% निकाल घटला आहे. यावर्षीही मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 96.14% इतकी आहे, तर 92.31% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदाही कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक असून यात 98.82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा असून त्याची टक्केवारी 90.78% इतकी आहे. एकूण 62 विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती, त्यातील 24 विषयांचा निकाल हा 100% लागला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले, पुणे.
केंद्रीय शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकालही काल जाहीर करण्यात आला. देशभरातून 10वीच्या परीक्षेत सुमारे 94% तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेतही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण अधिक आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. लेखणी आणि समशेर यांचा अनोखा संगम असणारे छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यानिमित्तानं त्यांचं जन्मठिकाण असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या तालुक्याच्या ठिकाणी सासवडमध्ये आज प्रथमच राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जयतू शंभू या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ढोल पथक, मर्दानी खेळ, वासुदेव, गोंधळी असे 100 अधिक लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कालचा दिवस महाराष्ट्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. राज्याच्या पदकांनी गाठलेला शतकाचा टप्पा, जिम्नॅस्टिकमध्ये डझनभर पदकं, विविध विक्रमांचं केलेलं सप्तक आणि कुस्तीत पदकांचा ठोकलेला षटकार यामुळे स्पर्धेत कालही महाराष्ट्राचाच दबदबा होता. या स्पर्धेत आतापर्यंत 44 सुवर्ण, 33 रौप्य आणि 30 कांस्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राला एकंदर 107 पदकं मिळाली आहेत. वेगवान धावपटूचा मान महाराष्ट्राच्या आदित्य पिसाळनं पटकावला. शौर्या अंबुरेनं पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली. जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात परीना मदन पोत्रा हिनं सुवर्णपदकांची हॅट्रिक केली. शुभश्री मोरेलाही सुवर्णपदक मिळालं आणि रिदमिक जिम्नॅस्टिक या सांघिक प्रकारातही महाराष्ट्रानं सुवर्णपदक जिंकलं. कुस्तीमध्ये सांगलीच्या परमान परम माळी यानंही सुवर्ण कामगिरी केली. याशिवाय जुई नारकर, ग्रीष्मा थोरात, आनंदी सांगळे यांनी भारोत्तोलनात आणि सायकलिंग क्रीडा प्रकारात रुपेरी कामगिरी केली. राज्यात काल विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र काही प्रमाणात वाढली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सांगली जिल्ह्याच्या काही भागात काल मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या पावसानं तापमानात कमालीची घट झाली आहे, त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नाशिक शहर आणि परिसरात काल सलग 3 दिवशी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे मोठी झाड उन्मळून पडल्यानं अनेक रस्ते बंद झाले. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातल्या दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोचला आहे. येत्या 3-4 दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसायट्यांच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंजाबमधल्या आदमपूर वायुदल तळाला भेट देत पंतप्रधानांनी साधला जवानांशी संवाद. राज्यात कृत्रिम वाळूबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत 94% विद्यार्थी उत्तीर्ण. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या 10वी 12वीच्या परीक्षांचेही निकाल जाहीर. आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचं पदकांचं शतक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.